50 languages. 86.
Shahenshi.
Questions. Past tense 2.
Prashna Bhutkal.
Which tie did you wear?
तू कोणता टाय बांधला?
Which car did you buy?
तू कोणती कार खरेदी केली?
Which newspaper did you subscribe to?
तू कोणत्या वृत्तपत्राचा वर्गणीदार झालास?
Who did you see?
आपण कोणाला बघितले?
Who did you meet?
आपण कोणाला भेटलात?
Who did you recognize?
आपण कोणाला ओळखले?
When did you get up?
आपण कधी उठलात?
When did you start?
आपण कधी सुरू केले?
When did you finish?
आपण कधी संपवले?
Why did you wake up?
आपण का उठलात?
Why did you become a teacher?
आपण शिक्षक का झालात?
Why did you take a taxi?
आपण टॅक्सी का घेतली?
Where did you come from?
आपण कुठून आलात?
Where did you go?
आपण कुठे गेला होता?
Where were you?
आपण कुठे होता?
Who did you help?
आपण कोणाला मदत केली?
Who did you write to?
आपण कोणाला लिहिले?
Who did you reply to?
आपण कोणाला उत्तर दिले?
आपण कोणाला उत्तर दिले?